भाग 13 येशूना जन्म। लूक याचा दुसरा अध्याय 1 ते 20 वचन। त्या दिवसात ईसा हिना सर्व जगानी नावनिशी लिहुला कैसर अगस्त या राजानी आज्ञा करी, मारिया आणि योसेफनी बेथलेहेम इठ नगरात जत्रा हिनी। ज्यावेळेस ते तेथे पोचणार तेव्हा गोठा सोडीहीन त्यांना दुसरी जागाच नाही। त्या गोठातच मरियानी येशू बाळाला जन्म दिना। त्याच रात्री स्वर्गदूत काही मेंढर राखणाराला दिसना, ते जवळूच मेंढर राखताहात। स्वर्गदूतांनी त्यांना आखा, मी तुमच्यासाठी चांगली बातमी आणी।